बिझनेस पैसे दौलत गाडी मुलांच्या नावे सर्व केलं पण पाण्याचा थेंब न सोडला काम कसलं हे केलं नाही कराल पाणी संचय जर नाही पाणी तुम्ही वाचवणार सर्व कराल पण पाणी नाही जगू शकणार कस पाण्याविना जना जनात हा पसरावा आम्ही जो संदेश दिला
सर्वांनी ठरवलंय ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी